हरिः ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नमः सहमानाय निव्याधिन आव्याधिनीनां पतये नमो नमः ककुभाय निषङ्गिणे सेनानां पतये नमो नमो निषङ्गिण इषधिमते तस्कराणां पतये नमो नमो वञ्चते परिवञ्चते स्थायूनां पतये नमो नमो निचेरवे परिचरायारण्यानां पतये नमो नमः सृकाविभ्यो जिगागं सद्व्योमुष्णतां पतये नमो नमोऽसि मद्भ्यो नक्तं चरद्भ्यः प्रकृन्तानां पतये नमो नम उष्णीषिणे गिरिचराय कुलुञ्चानां पतये नमो नम इषुमद्भ्यो धन्वाविभ्यश्च वो नमो नम आतन्वानेभ्यः प्रतिदधानेभ्यश्च वो नमो नम आयच्छद्भ्यो विसृजद्भ्यश्च वो नमो नमोऽस्यद्भ्यो विद्यद्भ्यश्च वो नमो नम आसीनेभ्यश्च यानेभ्यश्च वो नमो नमः स्वपद्भ्यो जाग्रद्भ्यश्च वो नमो नमस्तिष्ठद्भ्यो दावद्भ्यश्च वो नमो नमः सभाभ्यः सभापतिभ्यश्च वो नमो नमो अश्वेभ्योऽश्वपतिभ्यश्च वो नमः। नम आव्याधिनीभ्यो विविध्यन्तीभ्यश्च वो नमो नम उकणाभ्यः सृगंहतिभ्यश्च वो नमो नमो गृत्सेभ्यो गृत्सपतिभ्यश्च वो नमो नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च वो नमो नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च वो नमो नमो महद्भ्यक्षुल्लकेभ्यश्च वो नमो नमो रथिभ्यो रथेभ्यश्च वो नमो नमो रथेभ्यो रथपतिभ्यश्च वो नमो नमः सेनाभ्यस्सेनानिभ्यश्च वो नमो नमः क्षत्रुभ्यः सङ्ग्रहीतृभ्यश्च वो नमो नमस्तक्षद्भ्यो रथकारेभ्यश्च वो नमो नमः कुलालेभ्यः कर्मारेभ्यश्च वो नमो नमः पुञ्जिष्टेभ्यो निषादेभ्यश्च वो नमो नम इषुकृद्भ्यो धन्वकृद्भ्यश्च वो नमो नमो मृगयुभ्यश्वनिभ्यश्च वो नमो नमश्वभ्यश्वपतिभ्यश्च वो नमः।
सद्भक्त मिलिंददादा परगावी गेलेले असल्यामुळे मिलिंददादाने लिहिलेल्या परमपूजनीय स्वामी माधवनाथांची आठवणी सद्भक्त रेवतीताई लिमये आपल्याला आज सांगणार आहे।
ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। आज 22 मे परमप्रिय स्वामी मकरंदनाथांचा देहाने आज वाढदिवस। सुरुवातीलाच मी स्वामीजींचे मनपूर्वक अभिष्ट चिंतन करते। December 1979 या दिवशी माझा आणि माझे तीन मित्र शशांक, सुनील आणि पंकज यांचा अनुग्रह झाला। अनुग्रहानंतर आमची स्वामीजींच्या अवतीभोवती राहण्याची धडपड नकळ सुरू झाली। रविवारी दुपारी भरणारे युवा केंद्र, दुकान, बागेश्वर निवास, मातृस्मृती ग्रंथालयातील लाजबोध प्रवचन या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा आटोकाट प्रयत्न आम्ही करत असू। 1979 साल संपताना युवा केंद्राचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्याची चर्चा सुरू झाली। मकरंद, मिलिंद वाटवे, विजय यांनी स्वामींशी बोलून या कार्यक्रमाचं नियोजन केलं। स्वामीजींकडे नुकतेच येऊ लागलेले सद्भक्त विजयराव खांडेकर यांच्या घरी तो कार्यक्रम पार पडला. मला आठवतं त्यानुसार डिसेंबर अखेरीस तो छोटासा कार्यक्रम झाला. खांडेकरांचं घर बागेश्वर निवासापासून अगदी एखाद्या मिनिटाच्या अंतरावर होतं. स्वतः खांडेकर आणि त्यांच्या मातोश्री हे स्वरूपानंदांचे अनुग्रहित, तसंच त्यांचे मामा रत्नागिरीचे श्री आप्पा खेर आणि त्यांचा मोठा परिवार हेही पावसचेच अनुग्रहित होते. आप्पा साहेबांची कन्या मंगल हिला जन्मापासून हृदयाचा काही विकार होता. मंगलही आपल्या आतेभावाकडे म्हणजे विजयराव खांडेकर यांच्या घरी राहत होती. या सर्व मंडळींचा स्वामी माधवनाथांच्या चरणी उत्कट भाव होता. खांडेकरांच्या घरात वरच्या मजल्यावरील खोलीमध्ये हा पहिला वर्धापन दिन उत्सव जेव्हा झाला तेव्हा तोच युवा केंद्राचा उत्सव पुढे स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाचा ठरणार आहे याची ओळख फक्त स्वामीजींच्या क्रांतदर्शी दृष्टीलाच असणार. त्या कार्यक्रमात माझ्या आठवणीप्रमाणे मिलिंद आणि मकरंद यांची मनोगत झाली. त्या दोघांनी आपल्या निष्ठा स्वामीजींच्या चरणी कशा समर्पित आहेत आणि जीवनाचं अंतिम ध्येय आत्मदर्शनच आहे अशा आशयाचं हृद्गत व्यक्त केलं. मिलिंदनी पंकजकडून तयारी करवून घेऊन त्याचंही मनोगत स्वामीजींपुढे सादर केलं गेलं. त्यात पंकज म्हणाला होता, माझा अनुग्रह होऊन फक्त 7-8 दिवसच झाले आहेत. माझा जन्म अगदी नुकताच झालेला आहे, त्यामुळे मी स्वामीजींचं शेंडेफळ आहे. शेंडेफळ कसंही असलं तरी आई त्याचे खूप लाड करते. स्वामीजींनी शेंडेफळ ही कल्पना त्यांना खूपच आवडली. मनापासून त्यांनी या मनोगताचं कौतुक केलं. पुढे जवळजवळ 1-2 वर्ष स्वामीजी त्याला शेंडेफळ म्हणूनच बोलवत असत. त्या वर्धापन दिनाच्या दिवशी स्वामीजींनी अत्यंत आशावादी विचार व्यक्त केले. ते म्हणाले, ना जाणो या जमलेल्या तरुणांमधूनच कोणीतरी महात्मा निर्माण होईल, शुद्ध परमार्थाचा प्रचार आणि प्रसार महाराष्ट्रात करील, हे युवा साधक पुढे महाराष्ट्र ढवळवून काढतील. आज हा विचार करताना असं वाटतं की स्वामीजींचा हात आशावाद नव्हता. अज्ञात भविष्य काळाचा अचूक वेद घेणारी ही त्यांची अमोघ भविष्यवाणी होती. त्याच सुमारास मिलिंद वाटवेंनी मला रामकृष्ण वचनामृत वाचायला दिलं. त्या पुस्तकाने आम्हा सर्वांच्या मनाची पकड घेतली. त्यातील प्रसंग जिवंत होऊन समोर येत असत. असं का बरं होत असावं असा मला नेहमी प्रश्न पडे. पण नंतर लक्षात आलं की ब्युटी क्लॉथ स्टोअर्स मध्ये असेच ऐतिहासिक क्षण वेचले जात आहेत. अशीच प्रेमाची आणि बोधाची मुक्त उदाहरण होत आहे. त्या वयात अल्पमतीला जे काही गमलं आणि ज्या स्मृती पक्क्या झाल्या त्यांनाच उजाळा देण्याचा हा तोडका मोडका प्रयत्न आहे. एक दिवस स्वामीजींच्या दुकानात साधारण त्यांच्याच वयाचे उत्साही गृहस्थ आले. त्यांचे संघाच्या पद्धतीचं दुटांगी धोतर, नेहरू शर्ट आणि त्यावर करड्या रंगाचं जाकीट हे सर्व बघून माझ्या लक्षात आलं की हे संघ परिवारातील आहेत. स्वामीजींबद्दलचा आदर भाव आणि चौकस पणा हे असे दोन्ही एकाच वेळेला त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होत. ते तरुण भारतचे संपादक श्री चंद्रशेखर परमानंद म्हणजे चंप मिशीकर होते. स्वामीजींनी खूप आनंदाने स्वागत केलं. या बापूसाहेब बसा बसा, तुम्ही आलात मला फार आनंद झाला आहे. काही जुजबी बोलणं झाल्यावर त्यांनी त्यांच्या बरोबर आलेल्या एका व्यक्तीचा स्वामीजींना परिचय करून दिला आणि सांगितलं की हे त्राटक विद्येची साधना करतात. स्वामीजींनी त्या व्यक्तीकडे किंचित उत्सुकतेने बघितलं. साधारण 35 किडकिडीत दिसणारे ते साधक होते. स्वामीजींनी विचारलं की आपण कशा प्रकारे ही साधना करता. ते म्हणाले, रोज सकाळी स्नान वगैरे झाल्यावर एक मेणबत्ती पेटवून त्या ज्योतीवर पूर्ण लक्ष केंद्रित करून पाहत बसतो. असं किती वेळ बसता स्वामीजी? सुमारे 1/2 पाऊण तास बसतो, ते सद्गृहस्थ। त्यावेळेस मनात कुठले विचार असतात का? स्वामीजींनी पुन्हा विचारलं। त्यावेळेस मनात बहुधा काही विचार येत नाहीत, शांत वाटत। स्वामीजी मंद स्मित करत म्हणाले, हे चांगलंच आहे, साधनेने शांतीचा अनुभव आला पाहिजे। बापूसाहेब हा संवाद शांतपणे ऐकत होते। ते मध्ये स्वामीजींना म्हणाले, बाळासाहेब यांच्या मनात काही शंका आहेत। स्वामींनी विचारलं, काय शंका आहे, विचारा ना। ते साधक उत्तरले, मी ही त्राटकाची साधना करतो, साधनेच्या वेळेस शांतीचा प्रत्यय येतो, परंतु अलीकडे माझं मन खूप अस्वस्थ आहे। मनात अनेक विचित्र विचार येतात, कधी कधी काही आकृत्याही दिसतात। त्या व्यक्तीचा चेहरा खरोखरच ओढलेला दिसत होता, डोळे अत्यंत खोल गेलेले होते। स्वामीजींनी त्यांना खूप प्रेमाने समजावून सांगितलं। ते म्हणाले, कुठलीही साधना केली तर आपल्याला शांती समाधानाची अनुभूती येणं अभिप्रेत आहे। मनात उठणारे अनेक विचार आणि विकार हे कमी व्हायला हवेत। त्या साधनेचा आपल्या नित्याच्या जीवनावर चांगला परिणाम व्हायला पाहिजे। थोडंसं थांबून त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील भाव स्वामीजींनी तपासले। ते म्हणाले, अशा साधना या मार्गातल्या अधिकारी व्यक्तीकडून व्यवस्थित शिकून घ्याव्यात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच त्या कराव्यात, अन्यथा त्यातून काही शारीरिक मानसिक त्रास होण्याची शक्यता असते। बापूसाहेबांनी स्वामींना विचारलं, मग यांनी ही साधना करावी की नाही? स्वामीजी म्हणाले, हा सर्वस्वी प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे। मी माझ्या सद्गुरूंनी दाखवून दिलेली सोहम ध्यान साधना करतो आणि इथे येणाऱ्या मंडळींना सुद्धा तीच साधना सांगतो। माझ्या मते ज्ञानेश्वरी दासबोधात सांगितलेल्या ज्या साधना आहेत त्याच आपण हाताळाव्यात। कधी कधी साधकांना काही जगावेगळी साधना करावीशी वाटते, पण त्यातून हाती काही लागेलच अशी काही शक्यता नसते। बापूसाहेबांनी कुतूहलाने त्या साधकाकडे बघितलं। त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची साशंकता होती। स्वामीजी म्हणाले, आपणच ठरवा, माझा कुठलाही आग्रह नाही। दुकानात जमलेल्या सर्व साधक साधिकांना ह्या प्रसंगातून सहजच एक निश्चित मार्गदर्शन मिळालं। बापूसाहेब भिशीकर देखील स्वामीजींच्या या निसंदिग्ध उत्तरावर प्रसन्न होते। हरी हरी म्हणत अत्यंत अनुकंपेने स्वामींनी त्या साधकावर दृष्टिक्षेप टाकला। स्वरूपानंदांच्या तसबिरीकडे बघत सोहमचा दीर्घ श्वास घेतला। हातात खडीसाखरेचा डबा घेऊन बापूसाहेबांना आणि त्यांच्या मित्राला प्रेमाने त्यांनी निरोप दिला। श्री कृष्ण अर्पणमस्तु।
श्रीराम। सर्व साधकांनी जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं, पुरुष वर्गाने पांडुरंगाच्या बाजूला सरकून घ्यावं आणि भगिनी वर्गाने ऑडिओ व्हिडिओ रूमच्या बाजूला जास्तीत जास्त आतल्या बाजूला सरकून घ्यावं, तसंच पुढे देखील सरकून घ्यावं। आपापल्या परसे शक्यतो मांडीवरती आपण घ्याव्यात।
स्वामीजी म्हणत असत की पोतं हलवलं की अजून 2-5 किलो धान्य मावत। तसं आहे, माझ्या मते अजून थोडं हलवलं तर 25 जण देखील इकडे बसतील की काय? आता नाही बसणार। एका साधकाचं मनोगत मी वाचून दाखवतो। खरं मला एक प्रकारे अतिशय समाधान देणारं असं हे मनोगत वाटलं। असं असल्यामुळे मी सहज म्हणून तुम्हाला सगळ्यांना ते वाचून दाखवतोय. हे मनोगत झाल्यानंतर प्रकाश तुला अभंग म्हणायचा आहे बर का. रहे मन जर करो आणि तुझं काय देऊ सावळ्या असे दोन एका पाठोपाठ एक. परम पूजनीय स्वामीजींना शिरसाष्टांग नमस्कार. आपण 15 वर्षापूर्वी 11 एप्रिलला मोठ्या कृपेने मला अनुग्रहित केले. या काळात माझ्यात काही फरक पडला का याचे सहजच गेले काही दिवस चिंतन घडले. ते आपल्याला निवेदन म्हणून सादर करतो आहे. त्याचा आपण स्वीकार करावा ही आपल्या चरणी प्रार्थना. ध्यान कशासाठी? आपल्याकडून ध्यानातील अनुभव उन्मनी ह्यापेक्षा ध्यानाप्रमाणे व्यवहारात साक्षीत्व राहून मी देह मन बुद्धी नसून सच्चित आनंद शांत स्वरूप आत्मा आहे हे महत्वाचे आहे असे कितीतरी वेळा ऐकले पण ते नीट आत शिरत नव्हते. ध्यानात काहीतरी अनुभव यावा, उन्मनी अवस्था यावी अशी आस खोलवर दडून होती. ती खूपच कमी होऊन वरील वाक्यावर श्रद्धा वाढत आहे. ध्यानाच्या शेवटी बऱ्याच दिवशी निस्तरंगता येत आहे, शांत वाटत आहे. उन्मनी कधी येणार याची खंत हुरहुर वाटणे बंद झाले आहे. ध्यानाची बैठक व नियमितता. रोज 1 तासाच्या वर ध्यान होते आहे. तसेच सध्या आठवड्यातून 1-2 दा हिंजवडीला जाताना 1 तास ध्यान अनुषंगिक साधना होते आहे. सकाळी 9 क्लासमध्ये शिकवायला जाते त्यामुळे आपल्यासोबत ध्यानाला गणेशपुरम मध्ये येता येत नाही याची मी खंत बाळगत होतो. पण रविवार सकाळी मात्र जमेल तसे येऊन परत घरी 1 तास बसत होतो. त्याचे एक प्रकारे टेन्शनच असायचे कारण रविवारी घरातील कार्यक्रम लागलेले असतात. या वर्षीपासून मी त्यात सुधारणा करून केंद्रातच सकाळी पूर्ण वेळ येत आहे त्याचा निश्चित फायदा जाणवत आहे. रोज नियमित ध्यान करण्याचा नियम अनुग्रहाच्या 3-र्या दिवशीच माझ्याकडून मोडला गेला पण तो सांभाळण्याचा अगदी तेव्हापासून कसोशीने प्रयत्न करतो आहे. आपणही हा नियम माझ्याकडून मोडला जाणार नाही याची काळजी घेता अशी माझी पूर्ण श्रद्धा आहे. एकदा सोमवारी राहळकर राम मंदिरात सकाळी ध्यान न करताच रात्रीच्या प्रवचनाला आलो होतो. प्रवचन सुरू होताना जरी आलेले असलो तरी आपल्या समोर जागा मिळाली पण तेव्हा मला गृहपाठ न करणाऱ्या विद्यार्थ्याला सर्वांसमोर अंगठे धरून उभे करून पुढे वर्गात शिकवतात तसेच वाटत राहिले. घरी आल्यावर तडक जाऊन तासभर ध्यान केले तेव्हा कुठे शांत वाटले. अलीकडे ध्यान न करता केंद्रात येण्याची छातीच होत नाही. असे जरी असले तरी वर्षाकाठी एखाद दुसरा दिवस साधारणतः कामानिमित्त बाहेर जावे लागले तर ध्यानाशिवाय जातो पण 1-2 महिन्यातून दीर्घ बैठक करून ती कसर भरून काढायचा मनापासून प्रयत्न करतो. केंद्रातील उपस्थिती व सेवा. आपल्या कृपेने गेले 7-8 वर्षे बुधवार गुरुवार शनिवार रविवार नियमित केंद्रात उपस्थित राहता येत आहे. अनुग्रहानंतर पुढची 4-5 वर्षे पुण्याबाहेर गेल्याने व पुण्यात बदली झाल्यावरही 2 वर्ष शिफ्ट ड्युटीमुळे नियमितपणे केंद्रात येता आले नाही. पण त्याचा फायदा असा झाला की प्रत्येक केंद्रात यानंतर बाहेरगावी जाणारी गाडी पकडायची आहे अशा भावनेने उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे खूप एकाग्रता राहते. म्हणजे उद्याही बाहेर जाण्याची गाडी पकडायला लागेल नोकरीतल्या एका विशिष्ट स्थितीमुळे. त्यामुळे जितका केंद्रात असतो तितकी अधिक एकाग्रता राहते. तसेच केंद्रातील सेवेमध्ये सहभागी होण्याचा यथाशक्य प्रयत्न करतो आहे। वाचन, चिंतन, अभ्यास, ध्यानानंतर ज्ञानेश्वरी आणि या वर्षी बसून अभंग ज्ञानेश्वरी सुद्धा वाचत आहे। ज्ञानेश्वरीतील ओवी साठी परम पूजनीय स्वामी स्वरूपानंदांनी अभंग ज्ञानेश्वरीत काय ओव्या लिहिले आहेत याचा मागोवा घेताना खूप आनंद मिळतो। वाचनातील सखोलताही त्यामुळे वाढते आहे। गीता दर्शन या ग्रंथाचा खूपच उपयोग होतो आहे। तसेच बुधवार, शनिवार, रविवारच्या प्रवचनांना येण्यापूर्वी त्या संबंधीच्या ओव्या वाचल्याने खूप फायदा होतो असे लक्षात आले। दासबोध मनाचे श्लोकही अधूनमधून वाचतो आहे। त्यातील एक वाक्यताही आपल्या कृपेने लक्षात येत आहे। जिथे भगवंत आत्मनी एव आत्मनाहा तुष्टहा असे सांगतात त्यापर्यंत कसे पोहोचायचे हे मना सज्जना राघवी वस्ती कीजे असे मनाच्या श्लोकात समर्थ मोठ्या कृपाळूपणे सांगतात असे वाटते। कदाचित आपले प्रवचन चौथ्या अध्यायापासून ऐकायला सुरुवात केल्यामुळे कर्मयोग व त्यातील कर्मणी अकर्म अकर्मणी कर्म या सिद्धांतावर खूप आकृष्ट झालो होतो। तेव्हा मला असे वाटायचे की चौथा व पाचवा अध्याय खूप महत्वाचे आहेत, त्याविषयी फार बोलले जात नाही, पण नित्य श्रवणाने गीतेतील सर्व अध्यायातील एकसंघता लक्षात आली आहे। गीतेतील सातवा अध्याय व सोळावा सतरावा अध्याय याकडे फारसे लक्ष गेले नव्हते। कदाचित परिशिष्ट हा शब्द ऑप्शनल असा ऐकला जात होता, पण सध्या चालू असलेल्या प्रवचनातून दैवी गुणसंपदेचा अभ्यास हा ऑप्शनल नाही असे चांगले मनात ठसले आहे। सध्या ध्यानानंतर सातवा अध्याय ज्ञानेश्वरी व अभंग ज्ञानेश्वरी वाचत आहे। तुम्ही प्रवचनात सातव्या अध्यायाची किरणे पुढे सगळ्या गीतेत पसरलेली आहेत असे का सांगता हे थोडेफार लक्षात येत आहे। परमार्थ जीवनात किती उतरला, मध्यवर्ती संकल्पाच्या अभ्यासाने व्यवहार सावध राहण्याचा प्रयत्न करतो आहे, मात्र तुम्हाला अपेक्षित असा खऱ्या अर्थाने परमार्थ जीवनात उतरविणे खूप बाकी आहे। तरीही हळूहळू तो मुरतो आहे अशी काही प्रसंगातून खात्री वाटते आहे। नुकतेच माझे तुलनेनी लवकर प्रमोशन झाले, त्यासाठी मी वेगळे प्रयत्न केले नाहीत, ते घ्यावे का न घ्यावे याबद्दल मी साशंक होतो, पण त्यामुळे मला पुण्याबाहेर जायला लागणार नाही व एकंदर ते एका ओघाने समोर आलेले आहे असे लक्षात आल्यावर ते प्रमोशन व त्यामुळे झालेली पगार वाढ या दोन्ही बऱ्यापैकी शांतपणे सामोरा गेलो। 3 वर्षापूर्वी अमेरिकेत भर दिवसा पिस्तूल रोखून माझ्या खिशातील पाकिट काढण्यात आले। कसे काय कोण जाणे, पण त्या चोरांनी आपला फोटो परत माझ्या खिशात ठेवला व पाकिट घेऊन पळून गेले। त्या एकंदरच प्रकरणाच्या चर्चांचा तेव्हा उबग आला होता, म्हणून आल्यावर मी तुम्हाला ते सांगितले नाही, पण स्वामीजी तेव्हा पाकिट गेल्यावर घरापर्यंत 1 किलोमीटर पायी चालत आलो तेव्हा आपल्या फोटोशिवाय माझ्याकडे काहीही नव्हते। तेव्हा केवळ आपणच एकमेव आधार होतात। मनात अजिबात भीती नव्हती, एक प्रकारे शांतीच भरून होती। सध्या केंद्रात नुकत्याच वाचण्यात आलेल्या निवेदनात खूप वर्षे केंद्रात येऊन नंतरच्या काही काळात केंद्रावरील साधनेवरील व स्वामीजींवरील श्रद्धा कमी झाली हा विषय आला त्याने मात्र मी खूप अस्वस्थ झालो, पण लक्षात आले की तुमच्या व माझ्यातील श्रद्धा प्रेमाच्या धाग्याचे एक टोक तुम्ही नेहमीच घट्ट पकडून ठेवलेलेच आहे, दुसरे टोक तसेच घट्ट पकडून ठेवणे हे माझे मलाच करायचे आहे। कसाही प्रसंग आला तरी आपल्यावरील श्रद्धा प्रेम कमी न होवो, आपली सत्संगती नेहमीच घडो ही आपल्या चरणी कळकळीची प्रार्थना। अशा प्रकारचं हे निवेदन आहे। क खरंच खूप चांगलं निवेदन आहे. ये प्रकाश.
रहे मन नजर करो अब मोरे साई, तुम बिन नहीं मुझे माँ बाप भाई. रहे मन नजर करो मैं अंधा हूँ, बंदा तुम्हारा मैं अंधा हूँ, बंदा तुम्हारा मैं ना जानू, मैं ना जानू अल्लाह इलाही. रहम नजर करो अब मोरे साई, तुम बिन नहीं मुझे माँ बाप भाई. रहम नजर करो खाली जमाना मैंने गवाया, खाली जमाना मैंने गवाया, साथी अखर का, साथी अखर का मिलान कोई. रहम नजर करो अब मोरे साई, तुम बिन नहीं मुझे माँ बाप भाई. रहम नजर करो अपने मस्जिद का झाड़ू गनू है, अपने मस्जिद का झाड़ू गनू है. मालिक हमारे, मालिक हमारे तुम बाबा साई. रहम नजर करो अब मोरे साई, तुम बिन नहीं मुझे माँ बाप भाई. रहम नजर करो तुझ काय देव सावळ्या मिखाया तरी हो, तुझ काय देव सावळ्या मिखाया तरी हो. मिरे दुबळी बटीक नाम्याची जाण श्री हरी, मिरे दुबळी बटीक नाम्याची जाण श्री हरी. उच्छिष्ट तुला देणे ही गोष्ट ना बरी हो, उच्छिष्ट तुला देणे ही गोष्ट ना बरी हो. तुरे जगन्नाथ तुझ देव कशी रे भाकरी, तुरे जगन्नाथ तुझ देव कशी रे भाकरी. नको अंत मदिय पाहुरे सख्या भगवंता श्रीकांता, नको अंत मदिय पाहुरे सख्या श्रीकांता भगवंता. माध्यान रात्र झाली आणखी चित्ता, अणचित्ता होईल तुझा रे काकडा की रावळांतरी हो होईल तुझा रे काकडा की रावणांतरी हो आणतील भक्त नैवेद्य ही नाना परी आणतील भक्त नैवेद्य ही नाना परी तुझ काय देऊ सावळ्या मी खाया तरी हो तुझ काय देऊ सावळ्या मी खाया तरी हो मिरे दुबळी बटीक नाम्याची जाण श्रीहरी मिरे दुबळी बटीक नाम्याची जाण श्रीहरी
वा हरी 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 खूप दिवसांनी ऐकलं गेले बरेच दिवस एक प्रश्न माझ्याकडे आहे मी तो खाली घेऊन येतो आणि परत खिशातून वर नेतो प्रश्न अगदी छोटा आहे पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष उभारणी आणि संहारणी याचा अर्थ काय कृपया मार्गदर्शन करावे असा तो प्रश्न आहे मी तो तसा घेत नव्हतो याचं कारण तितकं परमार्थाकरता या प्रश्नाला फारसं महत्व नाही मात्र पारमार्थिक विवेचन जे आहे ते विवेचन हे पूर्व पक्ष उत्तर पक्ष आणि उभारणी संहारणी या अंगाने घडत असतं थेट त्याचा संबंध फारसा नाही मात्र कारण कोणतंही आर्ग्युमेंट हे पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष अशा पद्धतीने मांडलं जातं एक किंवा उभारणी आणि संहारणी या प्रकारे मांडलं जातं एवढंच याचा अर्थ आहे आता पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष म्हणजे काय पूर्व पक्ष म्हणजे एखादा सिद्धांत मांडायचा जर असेल तर त्या सिद्धांताकडे जाण्यासाठी म्हणून तो प्रस्थापित होण्यासाठी म्हणून उत्तर पक्ष प्रस्थापित होण्यासाठी म्हणून ज्या प्रस्तावनेमधून आणि पायऱ्यांमधून जायला लागतं त्याला पूर्व पक्ष असं म्हणतात एवढाच त्याचा अर्थ आहे उत्तर पक्ष म्हणजे जीव हा परमात्म स्वरूप आहे जीवो ब्रह्मैव नापरहा असा उत्तर पक्ष आणि तर तो मांडत असताना आधी जीव हा एकदम आला कुठून त्यामुळे देह मन बुद्धी याला ज्याला आपण मी असं म्हणतो ते पूर्व पक्षामध्ये येतं आणि मग कसा देह म्हणजे मी नाही कसं मन म्हणजे मी नाही बुद्धी म्हणजे कसं मी नाही याचं विवेचन करून देह मन बुद्धीच्या बुडाशी असणारं जे तत्व आहे ते तत्व म्हणजे जीव सत्ता हीच आत्मा कशी आहे असं सांगणं म्हणजे उत्तर पक्ष हा सिद्ध करणं एवढाच त्याचा अर्थ आहे बाकी काही अर्थ नाही विशेष करून कोर्टामध्ये जेव्हा आर्ग्युमेंट चालतात तेव्हा पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष एखाद्या गुन्ह्याची कारण मीमांसा हा गुन्हेगार कशा कशा प्रवृत्तीचा आहे हे सांगितलं जातं त्यांनी पूर्वी एक लग्न केलेलं होतं आणि मग त्याच्यातून त्यांनी म्हणजे हा क्रिमिनल मेंटॅलिटीचा कसा आहे हे सांगण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या जातात त्याचा मूळ खटल्याशी काही संबंध नसतो पण ती व्यक्ती तशी आहे हे निदर्शनाला आणून देण्यासाठी म्हणून ते सांगितलं जातं आणि मग चालू गोष्टीमध्येही त्यांनी जी कृती केली ही नक्की गुन्हेगारीच प्रवृत्तीची कशी आहे हे त्याच्यावरून सिद्ध करणं हे पूर्व पक्ष उत्तर पक्ष हे शास्त्रामध्ये आणि सगळ्या प्रकारच्या आर्ग्युमेंट्समध्ये पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष यांनीच गोष्ट चालते आणि उभारणी आणि संहारणी म्हणजे आपणच एखाद्या तत्वज्ञानाची उभारणी करायची आणि मग ते तत्वज्ञान कसं चुकीचं आहे हे सांगून त्याचा विच्छेद करायचा. याला उभारणी आणि संहारणी असं म्हणतात. राजा रणजित सिंहाची केस पंजाबमध्ये जेव्हा संस्थान खालसा झाली तेव्हा चाललेली होती आणि त्यांनी जो वकील दिलेला होता ते वकील त्या काळात दिल्ली मुंबई कलकत्ता विमानाने प्रवास करणारे आणि या तीनही कोर्टांमध्ये प्रॅक्टिस करणारे, जे दिल्ली हायकोर्ट, मुंबई हायकोर्ट आणि कलकत्ता हायकोर्ट तसंच दिल्लीचं सुप्रीम कोर्ट, अतिशय एस्टॅब्लिश्ड असे ते वकील होते. केस रिट केस असल्यामुळे सुप्रीम कोर्टात चाललेली होती. आदल्या दिवशी मुंबईला एका पार्टी करता म्हणून ते गेलेले होते कामाकरता आणि रात्री पार्टी करता उशिरा पार्टी करून झोपले. सकाळी दिल्लीला घाईनी आले केस होती म्हणून. आणि उभे राहिले, आले आणि धावतपळत सगळं झालं त्यामुळं आर्ग्युमेंट करता उभे राहिले. आणि ज्याच्या बाजूनी ते आर्ग्युमेंट करणार होते तर त्याच्याच विरुद्ध सगळं बोलायला सुरुवात केली. जवळपास हा प्रकार एक तास सव्वा तास चालला. जज बुचकळ्यात पडले, प्रतिपक्षाचे वकील देखील हे काय चाललंय काही कळत नाही अशा भूमिकेतून पाहत होते आणि आशिलाला तर घाम फुटला की आपले वकीलच आपल्या विरुद्ध बाजू मांडताहेत आणि प्रतिपक्षाचं कसं बरोबर आहे हे सांगताहेत. शेवटी तास सव्वा तास झाल्यावर त्यांचा जो असिस्टंट वकील होते तर ते पाण्याचा ग्लास घेऊन त्यांच्या तिथं गेले आणि त्यांच्या हातात देऊन कानात कुजबुजले की अहो तुम्ही विरुद्ध बाजू मांडताय आपल्या आपल्या आशिलाची, आशिलाच्या पेक्षा आशिलाची बाजू मांडत नाहीये असं म्हटल्यावर त्यांनाही क्षणभर घाम फुटला. त्यांनी आपला टाय होता त्याचा नॉट थोडा सैल केला, पाणी प्यायले ग्लासभर आणि मग ते म्हणाले की माय लॉर्ड, ही ती बाजू आहे की जी माझा प्रतिस्पर्धी वकील मांडेल, आता मी त्याचं खंडन करतो. आणि त्यांनी एकेका मुद्द्याचं व्यवस्थित खंडन केलं. ती केस रणजित सिंह जिंकले. याला उभारणी आणि संहारणी असं म्हणतात. उभारणीमध्ये परमार्थात हे विश्व कसं झालं, जैसी आकाशी वाहिली झुळूक वायूची वगैरे, मग वायूपासून तेज, तेजापासून आप, आपापासून पृथ्वी, मग भूतमात्र पर्जन्य, सगळ्या सृष्टीची समन्वयात्मक कर्म सुरू झाली, औषधी वनस्पती निर्माण झाल्या, भूतमात्र जीवमात्र प्राणीमात्र मनुष्य मात्र, मनुष्याची कर्म, कर्माचा विपाक, कर्मामुळे पुनरपी जननम पुनरपी मरणम, अशा प्रकारे सगळ्या विश्वाची अशी उभारणी झाली. आणि मग अशी उभारणी झालेली असताना विवेकानी त्या विश्वाची संहारणी कशी होते आणि आपण जिथून आलो त्या मूळ परमात्म्याशी कसे तदाकार होतो हे समजावून सांगायचं, म्हणजे त्याची संहारणी करायची, एखादं तत्वज्ञान मांडायचं आणि मग ते खोडून काढायचं. मग म्हणायचं की अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही, मग अजातवाद मांडायचा की इथं परमात्म्यापेक्षा दुसरं तिसरं काही झालेलंच नाही, जे झालं असं वाटतं ते भ्रमरूप आहे. याला उभारणी आणि संहारणी म्हणतात. पण केवळ हे अशा करता मी प्रश्न चांगल्या साधकांना देखील याचे अर्थ खरंच हवे असतात, पण ती बुद्धीची खुजली असते ना, तर तशा प्रकारे याचाच अर्थ समजायला पाहिजे. याचाच अर्थ असं काही जणांना असं वाटतं की ते उभारणी संवारणी म्हणजे काय हेच कळलं पाहिजे, पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष म्हणजे काय हेच कळ, जणू त्याच्याशिवाय पुढं जाता येत नाही. तर तसं इतकं ते प्रत्येकच आर्ग्युमेंट जर नीट पाहायला गेलं तर शास्त्रीय सिद्धांतामध्ये किंवा शास्त्रीय विषयांमध्ये विशेष करून एखादं शास्त्र सांगताना त्याची प्रस्तावना मग मूलतत्वावरून उभं राहिलेलं शास्त्र अशी सांगण्याची पद्धत आहे. जसं अर्थशास्त्राची मूलतत्व अशी प्रथम स्वीकारावी लागतात, मग मोठमोठे सिद्धांत इन्फ्लेशन आणि सगळ्याच्या चक्राबद्दल तेजी मंदी वगैरे असं आणि ऑप्टिमम युटिलिटीचा सिद्धांत हे सगळं नंतर येतं, आधी मूलतत्व येतील असं जसं व्हावं आणि मग उत्तर पक्ष येतो. तशा तशा प्रकारे पूर्व पक्ष उत्तर पक्ष किंवा उभारणी आणि संहारणी या गोष्टी परमार्थामध्येही आणि सगळीकडं जिथं जिथं आर्ग्युमेंट चालतं तिथं तिथं सगळीकडं या प्रकारानेच काम चालतं. ही तर्काची तर्क मांडण्याची रीत आहे, बाकी काही नाही. बरेच वेळा आपणाकडून ऐकले आहे पण नीट कळले नाही ते असे की आपण ध्यानाच्या सुरुवातीला जो नाभीपासून खोल श्वास घेतो घशातून किंवा कंठातून त्याने निश्चित काय होते, म्हणजे नॉर्मल श्वास न घेता आपण थोडा आवाज करत श्वास घेतो तो तसा का घेतो असं विचारलेलं आहे. व ध्यान विसर्जित करताना आपण श्वास जोरात 3-4 वेळा बाहेर टाकतो त्याने काय होते ते का करतो असं विचारलेलं आहे. ध्यानाच्या सुरुवातीला खोल श्वास घ्यायला सांगितलेले आहेत. आपल्याला खोल श्वास हा साध्या नाकपुडीने घेता येत नाही, तो घेतला तर लगेच छाती म्हणजे फुफ्फुस भरून जातात. बघा, लगेच भरून जातात आणि दीर्घ श्वसनाचा मन शांत व्हायला उपयोग होतो. असं असल्यामुळं हे श्वसन जर दीर्घ करायचं असेल तर कंठातून श्वास ओढून जर घेतला तर हे तुलनेनी अधिक दीर्घ श्वास आपण घेऊ शकतो. जसं बघा, जास्त दीर्घ घेता येतो एवढंच आहे. याच्यात काही फार जर श्वासाबरोबर मनाची सांगड घालायची असेल तर श्वास दीर्घ घेता येणं गरजेचं आहे. त्याच्यातून निश्चित फायदा काय होतो, तर फायदा असा होतो की श्वास मन आणि सोहम भाव हा एकत्रित करून श्वास घ्यायला सांगितला जातो. म्हणजे बोधाचं स्मरण आणि श्वास आणि मन यांची सांगड आणि श्वास शांत संथ आणि दीर्घ, याचा फायदा असा होतो की दीर्घ आणि संथ श्वास घेतल्यामुळे मन शांत तर होतच पण सोहम बोधाला अनुसरून सोहम भावाला अनुसरून सोहम शब्दाचा त्याच्यामध्ये उच्चार मनोमन किंवा स्मरण राखल्यामुळं सोहम भावनेसहित किंवा परमार्थ भावनेसहित मन शांत व्हायला मदत होते. म्हणून हे श्वास सांगितलेले आहेत. हे जे खोल श्वास घेण्याचं तंत्र आहे त्याच्यामध्ये खरं म्हणजे सुषुम्ना किंवा मध्यमा नाडीतून हे श्वास जाणं गरजेचं असतं. पण सुरुवातीलाच जो समोर बसलेला आहे आणि त्याला मध्यमा नाडी सुषुम्ना नाडी हे शब्दही प्रथम ऐकत असतो, तसं इडा पिंगला देखील कोणाला माहिती आहेत आणि सुषुम्ना देखील कोणाला माहिती आहेत, कारण इडा पिंगला या ज्या नाड्या आहेत तर त्या नाड्या डावी आणि उजवी नाकपुडी अशा नाहीयेत. जरी म्हटलं जातं की इडा ही डावी आणि पिडा ही पिंगली म्हणजे पिडा ही उजवी, तरी देखील डावी आणि उजवी नागपुडीशी त्याचा संबंध नाहीये. आपल्याला खरं म्हणजे अनुग्रहाच्या वेळेला त्यामुळे काहीच कळत नसतं. आपण तिथं कन्सेप्च्युअली थोडस समजून घेतो आणि प्रॅक्टिसनीच ते आपल्याला समजायला सुरुवात होते. आपल्या ज्या एकूणच नाड्या आहेत त्या नाड्यांमधूनच रक्त वाहत असतं शरीरातलं. आजारी माणसाची देखील डॉक्टर नाडी पाहतात. नाडीतून प्रत्येक ठोक्यागणिक रक्त पुढे जात असल्यामुळं नाडी उडते त्यावेळेला, आणि डॉक्टरला देखील नाडी मोजून किती नाडी आहे हे समजतं. ही जशी स्थूलमानाने नाडी आहे तशा मला असं वाटतं की सहस्रावधी नाड्या आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्यांच्या रूपाने आहेत. त्याच्यामधली एक इडा आणि पिंगला ही अतिशय महत्वाची नाडी आहे. ही नाडी कोणी पाहिली आहे मला माहित नाही, ही योगशास्त्रामध्ये सांगितली जाते. ती आपला पाठीचा जो मणका किंवा मेरुदंड आहे त्या मेरुदंडाच्या डाव्या बाजूनी जी वर जाणारी नाडी आहे तर तिला इडा म्हणतात आणि उजव्या बाजूनी जाते तिला पिंगला म्हणतात. तिथून तसाही विचार केला तर तेवढ्या एकच ती नाडी जात असेल असं नाही. ते जे लाइनिंग आहे आपला मणका जो आहे त्याच्या बाजूनी देखील उभ्या बऱ्याच नाड्या जातात, पण त्याच्यातली एक इडा आणि पिंगला समजलेली आहे. पण त्या मणक्याच्या आतून एक नाडी जाते असं म्हटलं जातं. त्या नाडीला मात्र सुषुम्ना असं म्हणण्याचा प्रघात आहे किंवा मध्यमा असं म्हणण्याचा प्रघात आहे. मणक्यांच्या पाठीच्या मणक्याच्या आत जिथं पेशी खरं म्हणजे निर्माण होतात तर अशा एका महत्वाच्या ठिकाणाहून ही भावनारूपी नाडी वर जाते. तिथून पेशी निर्माण होऊन त्या बाहेर येतात असं शास्त्रज्ञ सांगतात. ही जी इडा आणि पिंगला आणि मध्यमा किंवा सुषुम्ना नाडी आहे या नाड्यांमधून प्राणाचं वहन सतत चालू असतं. जसं रक्त वाहतं तसं शरीरात आकाश सर्वत्र भरून राहिलेलं आहे हे एक, आणि सर्व शरीरामध्ये आकाश तत्वासारखंच वायू तत्व देखील सर्व ठिकाणी काम करतं ही दुसरी गोष्ट. रक्ताच्या वहनाकरता देखील वायू तत्वाचाच उपयोग होतो. अशा प्रकारे या वायू याचा अर्थ प्राण, म्हणून ही जी प्राणशक्ती आहे ही प्राणशक्ती खरं सुषुम्नेतून जर वर गेली, ध्यानाची मूळ संकल्पना ती आहे. अनुग्रहाच्या वेळेला एकदम एवढं जर काही सांगायचं झालं तर काहीच कळणार नाही, आणि आत्ताही फार तुम्हाला हे सांगून समजेल सगळ्यांना समजेल असं नाही, पण ही घडामोड शरीरामध्ये घडत असते. वायू किंवा प्राण ही हे भावनांचंही काम करतात लक्षात घ्या. वायूद्वारे भावना निर्माण होतात, शरीरामध्ये निरनिराळे जे विकार निर्माण होतात ते वायूचं काम आहे. मन हे वायूचं काम आहे. जसं कामाची भावना क्रोधाची भावना हा देखील एक प्रकारचा वायू आहे, तसं शांत भावना हा देखील एक वायूच आहे. सुषुम्नेतून म्हणजे मध्यमेतून जर तशा प्रकारची योग्य भावना निर्माण झाली तर तिथून प्राणशक्ती खेळते आणि ऊर्ध्वगामी होते असा योग्यांचा अनुभव आहे. म्हणून हे जे आहे घशातून खोल श्वास घेणं नॉर्मल श्वास जो आहे त्याच्यापेक्षा वेगळा ही एक अतिशय स्थूल गोष्ट आहे सांगितली जाणारी, आणि त्याची सूक्ष्मता अशी आहे की आपले जे श्वास सतत चालू असतात, खरं म्हणजे आपण जो श्वास घेतो नाकानी तो फुफ्फुसापर्यंत जातो आणि कार्बन बाहेर टाकला जातो फुफ्फुसातून नाकापर्यंत, एवढाच प्राणांचा संबंध असताना तेवढ्यावर रक्तपेशी ऑक्सिजन घेऊन ज्या शरीराकडे परत जातात तेही वायूचंच कार्य आहे, म्हणून तो तिथंच जातो असं नाही, सर्व शरीरभर वायू असतो. आणि तशा प्रकारे एका विशिष्ट भावनेसहित ही सुषुम्ना नाडी जी आहे तिच्यातून प्राणांचं वहन जेव्हा होतं आणि प्राण ऊर्ध्वगामी होतात तेव्हा ही जी नाडी आहे इडा पिंगला आणि सुषुम्ना किंवा मध्यमा या पाठीच्या संपूर्ण मणक्यातून वरपर्यंत येऊन आणि जिथं मणका संपतो तिथं लहान मेंदूपाशी तिथपर्यंत सगळं सरळ वर आहे आणि तिथून पुढच्या भागामध्ये म्हणजे हे जे भ्रुकुटी मध्ये आहे समजण्यासाठी सोपं म्हणून, तर इडा पिंगला आणि सुषुम्ना या तीन नाड्या या भ्रुकुटी मध्यापर्यंत येतात असं योग्यांचं म्हणणं आहे, ध्यानशास्त्राचं म्हणणं आहे. आणि इडा आणि पिंगला यांची मर्यादा भ्रुकुटी मध्यापाशी थांबते आणि सुषुम्ना मात्र तिथून एका निरुंद मार्गाने वर जाते. म्हणून जर उत्तम ध्यान लागणाऱ्या व्यक्तीला विचारलं तर तिथून भराभरा वारा जसा व्हावा तसे श्वास वर जाताना त्याच्या लक्षात येतात. तो निरुंद मार्ग तिथून सुषुम्ना नाडीचं कार्य ब्रह्मरंध्रापर्यंत म्हणजे मस्तकाचा जो माथा आहे त्याच्या खालपर्यंत सहस्रार चक्रापर्यंत असा तिचा प्रवास घडतो. आणि ही सुषुम्ना नाडी आहे ही सुषुम्ना नाडी बोध देते, तिच्यातून गेलेले प्राण पुढे प्राणशक्ती चिदाकाशामध्ये लीन होते आणि साधकाला बोध प्राप्त होतो, आत्मबोध प्राप्त होतो. बरेच वेळा आपणाकडून ऐकले आहे पण नीट कळले नाही ते असे की आपण ध्यानाच्या सुरुवातीला नाभीपासून खोल श्वास घेतो. आता ही जी सुषुम्ना आहे या नाड्यांचं जे वहन आहे ते भावनिक असल्यामुळं हठयोग्यांच्या म्हणण्याप्रमाणे मूलाधार चक्रापासूनच त्याचा मार्ग सुरू होतो. पाठीचा मणका त्याचा जो शेवट आहे ज्याला आधार चक्र असं म्हटलेलं आहे तर तिथून आत ती सुषुम्ना जाते. तर राजयोग्यांच्या म्हणण्याप्रमाणे ही भावनिक गोष्ट असल्यामुळं केवळ नाभीपासून लक्ष देऊन जरी त्या तऱ्हेने श्वास घेतले तरी सुषुम्ना नाडी कालांतराने जागृत होते. त्याच्याकरता आधार चक्रापासून सुरुवात करायलाच पाहिजे असं नाही असं राजयोग्यांचं म्हणणं आहे. जे आपण जे ध्यान करतो त्या ध्यानाच्या पद्धतीमध्ये नाभीस्थानापासून इथपर्यंत पुरे, त्याच्या खाली लक्ष देण्याची गरज नाही असं सांगितलं जातं. आणि हा राजयोग आहे, या राजयोगाच्या पद्धतीनेही ब्रह्मभावापर्यंत पोचलेले आणि हठयोगाच्या पद्धतीनेही ब्रह्मभावापर्यंत पोचलेले असे दोन्ही प्रकारे योगी आहेत किंवा ध्यान योगी आहेत. असं असल्यामुळं नाभीपासून तो श्वास घ्यायला सांगितलेला आहे. प्रश्न इतका सखोल नव्हता, नुसतंच सांगितलं तरी चाललं असतं, पण याच्या मागं नक्की काय आहे हे तुम्हाला कधीतरी ऐकून ठेवा, कधीतरी उपयोगाला येईल. आत्ता ऐकून ठेवा, कधीतरी जेव्हा अनुभवाला येईल तेव्हा समजेल तुम्हाला हे नक्की काय आहे ते. म्हणून मी थोडं विस्ताराने आणि खोलात जाऊन याबद्दल सांगितलं. त्यांनी म्हटलंय की नॉर्मल श्वास न घेता आपण थोडा आवाज करत श्वास घेतो, तर हा देखील खरं म्हणजे आवाज करत आपण जो श्वास घेतो तो हा सोहम शब्दाकरता तसा बरा आहे म्हणून घेतो, बाकी आवाज आला नाही तरी काही बिघडणार नाही. याचं कारण शास्त्रीयता अशी आहे की श्वास आणि मन यांची सांगड बसली आणि श्वास दीर्घ आणि संथ झाला की मन शांत व्हायला बांधीलच आहे. आणि सोहम भावनेनी जर घेतला तर बोधासकट शांत होईल। त्यामुळे तो जो आवाज आहे त्याला फार महत्व देण्याचं कारण नाही। मात्र नादानुसंधान ही मोठी विलक्षण गोष्ट आहे। डोळे मिटल्यानंतर जेव्हा सगळ्या जगतापासून आपण एक प्रकारे डीलिंक होतो आणि फक्त कानाचा संबंध बाहेरून येणाऱ्या शब्दांचा संबंध साधकाला जाणवतो भासतो तेव्हा बाहेरच्या शब्दापेक्षा या आतल्या शब्दाकडे लक्ष द्यावं म्हणजे बाहेरच्या शब्दाकडे आपोआपच दुर्लक्ष होईल। म्हणून तो सशब्द किंवा सघोष तो श्वास घ्यायला सांगितलेला आहे। याच्यापेक्षा दुसरं तिसरं काही कारण नाही। आपण जे श्वास घेतो तर ते श्वास सुषुम्नेतून आहेत असं मानावं असं मी म्हणेन। जसं गणितात म्हणतात की नाही याचं उत्तर 100 आहे असं मानावं तसं ते सुषुम्नेतून घेतले जाणारे खरे श्वास नाहीत। ते तेव्हा सुषुम्नेतून की जेव्हा सुषुम्नेतून श्वास ऊर्ध्वगामी होतात तेव्हा फक्त घेण्याचीच प्रक्रिया होते आणि सोडण्याची जवळपास होतच नाही असं भासतं। तो खूप संथ हळूहळू कधीतरी सुटत असतो पण इतका घेतला कसा जातो याचंच आश्चर्य त्या साधकाला वाटतं। इतका तो ऊर्ध्वगामी भराभरा जात असतो आणि वर जाऊन लीन होत असतो आणि त्या श्वासा तेव्हा ती खरी सुषुम्ना जागृत झाली असं घडतं। म्हणून ही आपण 5-7 श्वास हे दीर्घ श्वसन आता सांगितलं तसं एक सराव प्रॅक्टिस याच्यापेक्षा त्याला पण हेच महत्वाचं आहे पण याच्यापेक्षा अंतरंग त्याचा अर्थ काही नाही। मात्र ही सुषुम्ना जी आहे ही सुषुम्ना या प्रयत्नांनी जागी होते। ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की सांडूनी दक्षिण वाम म्हणजे सुषुम्ना इडा आणि पिंगला या दोन्हींनी न घेता सुषुम्नेतून श्वास घेऊन प्राणापान सम चित्तासी व्योमगामी करीती चित्त प्राणांसकट या वरच्या भागात जाऊन स्थिर होतं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। म्हणून या श्वासांचं महत्व आहे। हे गुरुकृपेनी ही सुषुम्ना जागी होते। तिला सुषुम्ना म्हणायचं कारण ही असं की ती सू सू असा आवाज तिच्यातून श्वास जायला लागला की होतो। आचार्य असं म्हणतात की सू सू इति अव्यक्त शब्दान नायती इति सुषुम्ना त्याच्यातून श्वास ऊर्ध्वगामी व्हायला लागले की सू सू असा आवाज करत श्वास वर जातात म्हणून तिला सुषुम्ना असं म्हटलेलं आहे। आणि वेळ संपली। ध्यान विसर्जित करताना आपण श्वास जोरात 3-4 वेळा बाहेर टाकतो त्याने काय होते ते का करतो असं म्हटलेलं आहे। ध्यान खूप चांगलं जेव्हा होतं तेव्हा श्वास दीर्घ काळ चिदाकाशामध्ये लीन होऊन मनासकट श्वास मन यांचाही लय घडून साधक परमात्म भावनेमध्ये तिथं थांबून राहतो। ज्याला केवल कुंभक असं म्हणतात तशी स्थिती निर्माण होते। तो तिथं सहज थांबून राहतो आणि इतर कोणत्याही क्रिया शरीर करत नसल्यामुळं कोणतीच क्रिया करत नसल्यामुळं म्हणजे अगदी कानांची देखील नाही सगळी इंद्रिय देखील पूर्ण बंद होऊन सगळं लक्ष तिथं असल्यामुळं अगदी जीवनाधारणेला आवश्यक तिप्पत श्वसन चालू असतं। श्वास आहेत की नाहीत इतके बंद झालेले असतात। ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत नासा पुटवनी वारा वाहत असे अंगुळे 12 तो गच्च धरोनी माघारा परतोनी ठाके 4-4, 8-4, 12 इथपर्यंत जो श्वास जाणवतो श्वासोच्छ्वासाच्या वेळेला तर तो गच्च धरून माघारा जातो आणि तिथं जणू थांबल्यासारखा होतो। अर्थात त्यामुळं शरीर धारणेला आवश्यक तेवढं श्वसन चालू नसतं तर समाधी स्थितीमध्ये जितकं मंद श्वसन कमीत कमी श्वसन आवश्यक तेवढं चालू असतं। तिथून परत लौकिक भूमिकेवर येण्यासाठी म्हणून तीन चार वेळेला भ्रसरिकेसारखे श्वास घेणं आणि सोडणं असं केलं की एकतर त्या ध्यानातून ही व्यक्ती खाली येते आणि आता तो बाकीचे व्यवहार उठून करणार असल्यामुळं सर्व शरीराला आवश्यक असणारा जो भरपूर प्राण ऑक्सिजन प्राणवायू तर तो घेणं हे गरजेचं असतं. म्हणून ते तीन चार वेळेला दीर्घ श्वास सोडायचे घ्यायचे सोडायचे घ्यायचे असं सांगितलं जातं आणि मग परत एखादा श्वास घेऊन एक अर्धा मिनिट ध्यानाला बसतो आणि डोळे उघडतो म्हणजे परत पूर्ववत सर्व व्यवहार करण्यासाठी. म्हणून कारण कधी कधी तसाच जर उठला तर ती एक प्रकारची ट्रान्स किंवा बधिरता असा सामान्यपणे कोणी शब्द वापरेल तर ते कायम राहण्याची शक्यता असते. कारण म्हणावं असं श्वासाच्या योगाने सर्व शरीरामध्ये चलनवलन निर्माणच झालेलं नसतं म्हणून तो एका वेगळ्या भूमिकेतच राहिल्यासारखा होतो आणि हळूहळू मग नॉर्मल होतो. लवकरात लवकर नॉर्मल होण्यासाठी देखील त्याची आवश्यकता असते असे हे दोन प्रश्न आहेत. म्हणून ध्यान विसर्जित करताना तीन चार श्वास वेगाने घ्यायचे सोडायचे असं त्याकरता सांगितलेलं आहे. हरिओम तत्सत. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपान. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर संत. हरि हरि.